आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत घाटकोपर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनाप्रकरणी जाहिरात फलकाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल. राज्यभरात जाहिरात फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश. मतदान केंद्रावर जाण्यासाठी दिव्यांग मतदारांना मुंबईत मतदानाच्या दिवशी मोफत वाहतूक व्यवस्था. उन्हाळी सुट्ट्यांमुळे विधान परिषदेच्या चार जागांसाठीची निवडणूक लांबणीवर. आणि येत्या दोन दिवसात राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता. कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता. मुंबईत घाटकोपर परिसरात काल जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी दोषीविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. होर्डिंगच्या कंपनीचे मालक भावेश भिडे यांच्यासह कंपनीचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरोधात दंड संहितेच्या विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनी दिली. या सर्वांचा शोध सुरू आहे. घाटकोपर दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14 पोहोचला असून एकूण 75 जण जखमी झाली आहेत. काही जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं. दुर्घटनास्थळी अजूनही एनडीआरएफ, पोलीस, सीआरपीएफ आणि अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत आहेत. होर्डिंगच्या खाली अजूनही अनेक गाड्या अडकल्या आहेत आणि होर्डिंगचं वजन जास्त असल्यामुळे क्रेनच्या मदतीनं होर्डिंग उचलण्यावर मर्यादा येत असल्याची माहिती बचाव पथकातल्या कर्मचाऱ्यांनी दिली. राज्य सरकारनं मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला आणि नाना पटोले यांनी आज घटनास्थळाला आणि जखमींना भेट दिली. मुंबईत काल वादळी पावसामुळे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध शहरांमध्ये आज स्थानिक प्रशासनानं होर्डिंग्सच्या मालकांना त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले. पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि होर्डिंगच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एका समितीची नेमणूक केली. बारामती शहरात जवळपास 70 होर्डिंग्ज असून यापैकी एकही होर्डिंगला रीतसर परवानगी मिळाली नसल्याचं निदर्शनाला आल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. सर्व होर्डिंग धारकांना आतापर्यंत दोनदा नोटीस बजावण्यात आल्याचं ते म्हणाले. कल्याण डोंबिवली महापालिकेनंही सर्वांना होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे निर्देश दिले आहेत. नाशिक जिल्ह्यात नांदगाव शहरात एसटी आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघेजण मृत्यूमुखी पडले. अपघातात जखमी झालेल्या 2 वर्षाच्या बालकाला उपचारासाठी नाशिकमध्ये दाखल केलं आहे. विकसित भारत 2047 भारतीय बाजारपेठेसाठीचं धोरण या विषयावर आज मुंबईत झालेल्या संवादात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहभागी झाल्या होत्या. पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर आज गुन्हा दाखल झाला आहे. 2 दिवसांपूर्वी धंगेकर यांनी पुण्यातल्या सहकारनगर पोलीस ठाण्यात आंदोलन केलं होतं. त्यामुळे बेकायदेशीररित्या जमाव केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. मुंबईत 20 तारखेला मतदान होणार आहे. या प्रक्रियेत एकही मतदार मागे राहू नये या संकल्पानुसार दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मोफत विशेष वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मतदारांसाठी 25 मार्गांवर दिव्यांग सुलभ बसेस चालवण्यात येणार असून काही ठिकाणी रिक्षा आणि इको व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधा मोफत असतील अशी माहिती जिल्हा दिव्यांग समन्वयक अधिकारी प्रसाद खैरनार यांनी दिली. लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती तसंच दिव्यांग अशा 2735 मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली असून त्यापैकी 2290 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेनं दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांच्या दैनंदिन खर्च नोंदवह्या द्वितीय तपासणीसाठी काल निरीक्षकांसमोर मांडण्यात आल्या. या मतदारसंघातल्या 21 पैकी 19 उमेदवारांनी खर्च नोंदवह्या सादर केल्या. त्यामुळे खर्च नोंदवह्या सादर न करणाऱ्या मनोज नायक आणि कपिल सोनी या 2 उमेदवारांना तसंच खर्चात तफावत आढळलेल्या रवींद्र वायकर या उमेदवाराला नोटीस बजावण्यात आली आहे असं निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी एका पत्रकाद्वारे सांगितलं आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी झालेल्या मतदानानंतर तब्बल 22 तासानंतर आज मतदान यंत्र स्ट्रॉंगरूममध्ये सील करण्याची प्रक्रिया संपन्न झाली आहे. सोमवारी मतदानानंतर नर्मदा काठावर जोरदार पाऊस आणि वादळामुळे तिथल्या मतदान यंत्र पोहोचू शकले नव्हते. तिथल्या कर्मचाऱ्यांना रात्रभर नर्मदा काठावरच्या 5 मतदान केंद्रात मुक्काम ठोकावा लागला. आज सकाळी त्यांना बार्जने केवडिया येथे नेण्यात आल्यानंतर दुपारी ही मतदान यंत्रे नंदुरबारमध्ये पोहोचली. यानंतर अतिशय चोख बंदोबस्तात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ही मतदान यंत्रे सील करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याच्या प्रचारासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. दुपारी 1 वाजता निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं मोदी यांची सभा होईल. संध्याकाळी मुंबईत नरेंद्र मोदी रोड शो करणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा देखील नाशिकमध्ये उद्या होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आज संपली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी पुढच्या महिन्यात होणारी निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगानं पुढे ढकलली आहे. शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यावर ही निवडणूक घ्यावी असं निवेदन निवडणूक आयोगाला मिळालं होतं. त्यानंतर आयोगानं ही घोषणा केली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील हे 7 जुलैला विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. गडचिरोली तालुक्यात सावरगावच्या जंगलात आज सकाळी वाघानं केलेल्या हल्ल्यात एक महिला ठार झाली. ही महिला तेंदूची पानं तोडण्यासाठी जंगलात गेली होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या वाघानं तिच्यावर हल्ला करून तिला जंगलात ओढून नेलं. भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. नवलखा हे 4 वर्षांपासून कैदेत होते. या प्रकरणी अद्याप त्यांच्यावर आरोपही निश्चित झालेले नाहीत. तसंच सुनावणी आणखी लांबणार असल्याचं मत नोंदवत न्यायालयानं हा जामीन मंजूर केला. सिंधुदुर्गमधले यक्षगान आणि दशावताराचे अभ्यासक प्राध्यापक विजयकुमार फातर्पेकर यांनी यक्षगान मराठी भाषेत आणलं आहे. कर्नाटकमधल्या उडुपी इथल्या यक्ष संजीव यक्षगान केंद्राच्या कलाकारांनी फातर्पेकर यांनी बसवलेल्या चक्रव्यूह या नाटकाचं मराठीत सादरीकरण केलं. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि कुडाळ तालुक्यातल्या आंदुर्ले इथं नाटकाचे 3 प्रयोग सादर करण्यात आले. याबद्दल विजयकुमार फातर्पेकर म्हणाले,
अशा प्रकारचा मराठीतला हा पहिलाच प्रयत्न आहे असं वाटतं. कुठेतरी कुणीतरी केलं असेल पण त्याची अजूनही कुठेही वाच्यता आलेली किंवा कुठेतरी लिखित स्वरूपात आलेली मी काय पाहिले नाही किंवा गुरु संजीव सुवर्णांनी सुद्धा कुठेतरी पाहिलेलं नाही.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा आज 250वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त माझगाव गोदीत आयोजित विशेष कार्यक्रमात संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांच्या हस्ते विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज नवी दिल्लीत दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होईल. नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत घाटकोपर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनाप्रकरणी जाहिरात फलकाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल. राज्यभरात जाहिरात फलकांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश. मतदान केंद्रावर जाण्यासाठी दिव्यांग मतदारांना मुंबईत मतदानाच्या दिवशी मोफत वाहतूक व्यवस्था. उन्हाळी सुट्ट्यांमुळे विधान परिषदेच्या 4 जागांसाठीची निवडणूक लांबणीवर आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता. कोकणात उष्णतेच्या लाटेची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.